स्तोत्र संहिता अध्याय 80 हे इस्रायलच्या मेंढपाळा जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस तो तू लक्ष दे, जो तू करुबांच्या वर बसतोस अम्मावर प्रकाश पाड, इफ्राईम आणि बन्यामिन व मनशे यांच्या समोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव, ये व अम्मास वाचव, हे देवा तू आमचा पुन्हा स्वीकार कर, आपला मुख प्रकाश अम्मावर पाड आणि आम्ही वाचू, हे परमेश्वरा सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील, तू त्यांना अश्रूंची भाकर खावायस दिली आहे आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत, तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात, हे सेनाधीश देवा पुन्हा आमचा स्वीकार कर, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव, मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला, राष्ट्रांना घालून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला, तू त्याकरता जागा तयार केली, त्याचे मूळ धरले आणि देश भरून टाकला, त्याच्या सावलीने पर्वत त्याच्या फांद्यांनी देवाचे उंच गंध सुरू आच्छादून टाकले, त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले, तू त्यांची कुंपणे का मोडली, त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात, रानडुकरे येऊन त्यांची नासधूस करतात आणि रानटी पशु त्यास खाऊन टाकतात, हे सेनाधीश देवा तू मागे फिर, स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरो आणि या द्राक्षवेलीची काळजी घे, हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर, ती अग्नीने जाळली आहे आणि ती मोडून टाकली आहे, तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात, तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर तू आपल्यासाठी पलवान केलेल्या मानव पुत्रावर तुझा हात राहो, मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही, तू आम्हा जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू, हे परमेश्वरा सेनाधीश देवा तू आम्हास परत आण, आमच्यावर आपला मुख प्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.